हेलो, अनुपमा मॅडम बोलताय ना? मॅडम नमस्कार, मी सिद्धेश बोलतोय फॉरेस्ट स्कीम मधून. आपण मागे फॉरेस्टला विजिट केली होती, तर अशा श्री प्रोजेक्ट आपण पाहिला होता, त्या संदर्भात थोडं बोलायचं होतं. वेळ आहे का आता? ओके, क्लिअर. तेच मला विचारायचं होतं की आपण जो प्रोजेक्ट पाहिला होता त्यासाठी आता आम्ही चांगली स्कीम वर्कआउट करत आहोत या लॉकडाऊन पिरियडमध्ये.